आता वव्या म्हणल्या यांनी आणि त्या बाईच्या जीवनावर म्हणल्या, तर मग वव्यामध्ये सुद्धा सामाजिक महिलांच्या मीटिंगमध्ये सुद्धा आपल्याला हे सांगता येतं की वव्यामध्ये आपलं सुखदुःख आपण किती गायले आणि काय काय आपल्याला म्हणलेलं आहे आणि कसं वव्यात सुद्धा खूप आपल्याला असं वाटतं की आपल्या दुःखाबद्दल बोलावं आणि आपण बोलतो. तर किंवा सामाजिक कामामध्ये जर बाया मीटिंगला आल्या, आता समजा काय की आता मावशींची चूक नाही, पहिलीच वेळ आहे येण्याची, म्हणून काय होतं गाणी आहेत भरपूर, बुद्धी आहे, कॉम्प्युटर येवले बाईगत गस भरलं आहे डोक्यामध्ये, पण काय की ते भडा 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 बाहेर पडत नाही.
तस
जर समजा मीटिंग बसली किती कम महिला असल्या तरी आम्ही आम्हाला असं समजा आमचं आम्हाला असं वाटत नाही की ती बोलतच नाही आणि तिला काही कळतच नाही असं वाटत नाही, तर आम्हाला असं वाटतं की सगळ्याला अनुभव सारखाच आहे, सगळ्या एका अनुभवाचे. आणि मग मीटिंग मध्ये जर बसल्या असल्या तर त्या त्यांच्या पद्धतीने बसतात, अशा बसतात अशा बसतात किंवा बोलत नाही
आणि
आणि मग मीटिंगमध्ये याचा ओव्यांचा सुद्धा उपयोग करता येतो, असा की मग त्यांचा उपयोग करता येतो की आपल्याला असं कोणी सायनल बसायला ओळीप्रमाणे वागायचं आहे का, जाईन सभेतून दंड भुजामी जाकुनी, माझी या बंधूची मरजी राखुनी, जाईन सभेतून वाजू देई ना जोड, माझ्याही बाजीला कोण लावी न आडव, मग ह्याच्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे का सभेमध्ये जर बसलं तर अंग झाकूनच बसावं, चाललं जर मीटिंगमध्ये जर
आलं des réunions comme ça, elles se ramènent tous le temps du sari, enfin, au début parce qu'elles ont peur. Elle dit, mais est-ce qu'il faut qu'on continue à se comporter comme dans les champs de la Meule, où les gens de la Meule, ce qu'ils disent, les gens de la Meule qui disent, quand je passe dans le village, je dois ramener mon sari sur la tête, sur les bras, pour qu'on ne le voit pas, puis je ne sais plus les champs qu'elle a, mais là, c'est plein de champs. Mais ça ne faut pas que je dois avancer, ils disent les champs, sans faire de bruit avec les anneaux,
आणि मग असं जर समजा काहीतरी वव्या दोन एक दोन वव्या आठवल्या ना बायांना, मग त्यांचं मन मोकळं होत. आणि मग त्यांचं मन मोकळं होत आणि मग काय त्यांना मग गाणं म्हणायला, मग आता आजींनी कशी बोलता बोलता नकल केली असं नकल करायला आणि मग त्यांना लागली पटकन.
La grand-mère tout à l'heure, finalement, elle a même fait un mime.
Oui, c'est ça. D'ailleurs, au niveau de l'intonation, je sens très, très bien la différence.
Oui, c'est un peu ça. Ami, il y a qu'à la maison, तर तिथं सुईणीचा मेळा होता बौरमध्ये, ते सांगितलेलं मी, तर तिथं ओवी म्हणलं सहज मी. आता बायांना काय सुईणी तर जमल्या मेळावा म्हणून ओवी म्हणलं की आपण सुईणीचा संबंध मुलीचा संबंध आपण जात्यामध्ये घेतलेला आहे.
Ouais.
सुईनीच्या मीटिंग मध्ये कोणत्या मीटिंग मध्ये ओवीचा संदर्भ लावता येतो
आणि soit la réunion qu'on a le thème de la réunion est toujours des chants qui s'y rapportent
avec
le
cité
comme
आणि मग समजा जनरल मेळा असला तर सुईनीच बोलत येत मग त्यांना असं वाटतं की सुईनींचा मेळावा आहे आम्ही कसं बोलावं मग काय करायचं की आपण जर हळूच एखादी ओवी सांगितली त्यांना तर सुईनीच्या ओमेदे सांगितलं की आपण आपण म्हणतो मी सुईने मी कमी पण कमी पण नाही तुम्ही तसं कमी नाही तर सुईनीचा बाळातनीचा आणि समाजाचा समन कसा एकत्र येतो मी सांगते तुम्हाला मग ओवी सांगायची हळूच की धावत पळत कुठं जातो देवराया चांदीच्या चाया जातो गरबीनं सोडवाया असं म्हणल्या बरोबर लगेच सगळ्या सुईनी जागे झाल्या हा बरोबर आहे म्हणल्या चाव्या म्हणजे आमची बोटच आहे चाव्या म्हणजे आमची बोटच आहे ती आणि मग सुईनीचं आमचंच काम लय मोठ तुम्ही काय सांगता आणि मग सगळ्या तरफडून जाग्या झाल्या
जोडीला भाऊ पण तसं मीटिंग घेत
नाही कारण की समजा काय की जर मीटिंगला आता एखादी मीटिंगला कार्यकर्ती जर म्हणजे तरुण असली तर तरुण जर कार्यकर्ती असली तर ती काय म्हणती नको बाय आणि मग माहिती अमक्या तमक्या कार्यकर्त्या बरोबर आले मग मला समज नाव ठेवीन आणि मग लोक काय म्हणतील बाया मीटिंगला आले की मग तुम्ही येता तुम्हाला काय म्हणतात आम्ही एवढ्या वाढीहून यायचं कसं यायचं मग तिथे लगेच ओबीचा समज जोडता येतो की बै रस्त्याने चालली दोघं बहीण भावांड बाराची बारा तोंड त्या निरजीला कुभांड हा समाज आहे कुभांड असणारच काही पण म्हणणार पण आपण बहीण भावंड आहेत समाजाची रीतच तशी आहे मग मग त्यांना वाटतं की खरंच
समटाईम्स वेन यंग विमेन कम फॉर द मीटिंग दे से की येस बट वी इफ वी कम फॉर द मीटिंग पीपल विल गिव नेम्स टू अस अँड वी विल बी क्रिटिसाइज्ड सो हाऊ कॅन वी कम सो देन वी इमिजिएटली टेक द एड ऑफ एनी ग्राइमिल सॉन्ग अँड वी से की बाराची बारा तोंड मीन्स पीपल हॅव मेनी डिफरंट वेज ऑफ टॉकिंग बट दे क्रिटिसाइज इवन सिस्टर अँड ब्रदर गोज टुगेदर बट वी शुड नॉट गिव अटेन्शन टू सच क्रिटिसिझम अँड यू शुड प्लीज कम टू द मीटिंग
इन दॅट मीटिंग विथ मिडवाइव्स दे हॅव दिस कोटेड मोर सॉन्ग्स नो
अंगावच्या मीटिंग मध्ये तुम्ही आणखीन एक दोन चार ओव्या दिल्या होत्या ना त्या कुठल्या होत्या आता लक्षात नाही
अंगावच्या मीटिंग मध्ये त्या बाईने पण दिल्या होत्या लीला बाई
हा तिने ते हे दिलं होतं बघा माझ्या घरी बाळंतीनं आणि परी परीचं सुंठ वडा का माझ्या घरी बाळंतीनं
माझ्या घरी बाळंतीनं
सुंटवडा ती सुंटवडा करते नानापरी
नानापरी तर असंच आहे म्हणजे काय की सुईनींच्या मेळ्या सुद्धा अचानक ओवीचा संदर्भ लागतो की हा माझ्या घरी बाळंतीनं आणि माझ्या घरी बाळंतीनं फोडणी जिरी मोरी का काहीतरी असंच म्हणले आता माझी बाया सुंटवडा करी नानापरी अचानक आठवली ओवी
आपण सुरू केलं ना त्याच्या आधी तुम्ही जे आता कोल्हापूर सुरू केलं ना त्याच्या आधी
त्याच्या आधी किंवा मग दुसरा संदर्भ लावता येतो कि बाळा तिनं बाई बारा दिवस घे गा हवा सांगते माझे मैना तुझा जन्म झाला नावा बाळा तिनी बाई तुला शेपाची शेगडी तुझ्या अंगावरी तुझ्या कंथाची गोंगडी म्हणजे सुईनींच्या ओव्यामध्ये या ओव्यांचा सुद्धा संदर्भ लावता येतो आणि त्याच लावित्यात स्फूर्तपणाने मोकळ्यापणाने
हा पहिली बाळांती नाही तर माऊलीच्या घरी आता माझी बाई सुंठवडा करी नाना
परी पहिलो बाळात पण माऊली जगा
मालेगावच्या मीटिंग
पहिली बाळंती ना हे तर माऊलीच्या घरी आता माझी बाई सोंठावडा करी नानापुरी हे गाणं म्हणून
गोवित तेवढं एकच म्हणून दोन तीन
मला येत असते
नाही ना दुसरं काय ते जडलंय तिचं तिची ओवी येते तेवढीच मला येते.